गाने ट्रेंडिंग आप एंजॉय कर रहे हैं, हैशटैग टेंशन नहीं लेने का में बात चल रही है हमारी आज MH935 में।
Red FM, MH935,
जी हाँ, MH935 में महक यहाँ पर आ चुकी है। टेंशन ही अशी एक गोष्ट आहे ना, जिला कसल्या ही ट्रान्सपोर्ट ची गरज नसते, ती ऑटोमॅटिकली येऊन जाते। आपल्याला कुठे जायचं असेल तर पायी जावं लागतं, रिक्षा असते, ऑटो वगैरे, किंवा बस आहे, ट्रेन आहे, विमान आहे, जहाज आहे, सगळ्या गोष्टी आहेत, याच्यानी आपल्याला कुठेतरी जावं लागतं। टेन्शनला कसल्याही माध्यमाची गरज नसते, ते डायरेक्ट येतं। आणि टेन्शन येण्याचं कारण काही असं एक असतं का? कारण त्याचे भरपूर असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात। नांदेडकरांना कशाचं टेन्शन जास्त येतं?
मी आशिष बोलतोय। सर्वात जास्त टेन्शन मला आता, मी 11वीला आहे, नीट च्या पेपरचं खूप टेन्शन येतं।
का बरं, अभ्यास करत नाहीस का?
नाही करतो, पण त्या म्हणजे ती सिच्युएशन वेगळीच असते ते पेपर देण्याच्या वेळेस।
येस एक्झॅक्टली। मग टेन्शन आल्यावर तू काय करतोस? बरं,
टेन्शन आल्यावर काय नाही, थोड्या वेळ बाहेर जातो, फिरतो थोड्या वेळ, आणि मग फ्रेश होऊन डबल अभ्यासाला बसतो।
अच्छा, परत अभ्यासाला बसतोस आणि मग परत टेन्शन घेतोस?
नाही, परत टेन्शन आल्यावर परत थोड्या बाहेर,
परत थोडासा रिलॅक्स होतोस। व्हेरी गुड, व्हेरी गुड। हॅशटॅग टेन्शन लेने का नाही हेच आपण आज बोलतोय। आणि खरंच तुझ्या ज्या एक्झाम्स आहेत ना आता, त्यासाठी तुला ऑल द बेस्ट। बिलकुल टेन्शन न घेता अभ्यास कर।
थँक्यू, थँक्यू मॅडम,
थँक्यू सो मच, बाय। टेन्शन एक ऐसी बात है जो जिंदगी भर हमारा साथ नहीं छोड़ती है। कितना भी चाहे ब्रेकअप कर लो उसके साथ, पर वो बिल्कुल डिवोर्स देने के लिए तैयार होता ही नहीं है। ऐसा ही एक टेन्शन है आपके लाइफ में, कौन सा है वो? प्रत्येकाचं रीजन काहीतरी असू शकतं, वेगळं व्यक्ती काहीतरी असू शकते, विशेष सीझन जे आहे, किंवा मग कारण जे आहे, काहीही असू शकतं ज्याचं टेन्शन तुम्हाला येतं। तुमच्या बाबतीतलं ती गोष्ट काय आहे मला सांगा। 9607007935 माझा नंबर डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।